नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंयच्या दरेका बुथाचेर एनडीए आनी भाजपा खातीर उण्यांत उणी 50% मतां मेळोवन दिवपाच्या ध्येयान पक्ष कार्यकर्त्यांनी तयारी करची असो उलो भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नाबीन हांणी भाजप कार्यकर्ता संमेलनांत कार्यकर्त्यांक मारलो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नाबीन हांणी गोंयचे दर मनशाचे उत्पन्न 2014 वर्सा 1.12 लाख आशिल्ले ते 2023-24 वर्सा सुमार 3 लाख जाला अशे नदरेक हाडले. दोन विमानतळ विस्तारपी एक्सप्रेस सेवा राष्ट्रीय महामार्ग नवे फ्लायओव्हर अशा मुखेल मुळाव्या साधन सुविधांचेर आनी गोंयांत जावपी परकी थेट गुंतवणुकीचेर तांणी भर दिलो. गोंयांत निवडून आयिल्ले सरकार केंद्रीत लेगीत वेचून येता असे त्यांनी मुखार सांगले.
पण मैं तो हमेशा इस बात को कहता हूं मित्रों की राजनीति 100 मीटर रेस नहीं है, राजनीति लॉन्ग मैराथन है जिसमें स्पीड का टेस्ट नहीं स्टेमिना का टेस्ट होता है और हम सबको अपने स्टेमिना के साथ काम करना है. और हमारे जिला के सभी पदाधिकारियों से कहने आया हूं मित्रों हमें अपने समय का पूरा मेहनत करना है. 2027 का चुनाव हमारे सामने एक लक्ष्य लेके आया है कि अगर हम विकसित भारत की ओर देख रहे हैं विकसित गोवा की ओर देख रहे हैं तो 2027 में हम अपने बूथ में कैसे 50% वोट पाए यही हमारा लक्ष्य होना चाहिए.
भारतीय जनता पार्टीन ताळगावां कम्युनिटी हॉलांत आयोजित केल्ल्या कार्यकर्ता संमेलनांत ते उलयताले. ह्या वेळार कार्यकर्ते व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले. नितीन नाबीन हांच्या फुडारपण खाला 2027 वर्साची विधानसभा वेचणूक भाजपूच जिखतले असो विस्वास मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायला. तशेंच जिल्हो पंचायत वेचणुके प्रमाण राज्यांत जावपी नगरपालिका आनी पणजेची महापालिका वेचणूक लेगीत भाजपूच जिखतले असो विस्वास ह्या वेळार तांणी उक्तायलो. कार्यकर्त्यांनी वेचणुकेच्या प्रचाराच्या कामाक नेटान लागचे अशें आवाहन तांणी ह्या वेळार केले. ह्या वेळार केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक तशेंच राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे तशेंच हेर मंत्री आमदार तशेंच मानेस्त हाजीर आशिल्ले.
पुराय देशभर हांकां सगळी कडेन न्हयकारल्या. पुराय देशभर हांच्या कडेन आतां नुकतेच जाले बिहारातले इलेक्शन ते ज्या बिहारातल्या इलेक्शनांक आपले डेपोजीट सुद्दां वाचूंक शकले ना अशी काँग्रेसची स्थिती आसा. आणि दुसरी एक पार्टी हांगासर गोयात आसा जेका स्वता भितर उडयल्लो तेणी आमच्या त्या मुख्यमंत्र्यान म्हाका येवन सांगपाची गरज ना. आणि जे जे मंत्री अजूनही भितर आसा त्यांच्यानी आमच्या राज्याक शिकोवपाची गरज ना. गोयकार समर्थ आसा गोयचो विकास करपा खातीर, गोयकार समर्थ आसा गोयची डेव्हलपमेंट करपा खातीर. आणि गोयची डेव्हलपमेंट ही फक्त माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्याच लिडरशिपीच्या सकयल झाल्या.
भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयाच्या पालवान नॅशनल बुक ट्रस्टान लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या सहकार्यांक पणजेच्या बांदोडकर मैदानाचेर 4 फेब्रुवारी 2026 ते 8 फेब्रुवारी 2026 मेरेन गोंय पुस्तक महोत्सव घडोवन हाडला. साहित्याची चर्चा, शिक्षणिक साधना, परस्पर संवादात्मक सत्रां, कथाकथन कार्यावळी आनी कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यां मदीं आनी तरणाट्यां मदीं वाचन संवय वाडोवप हो महोत्सवाचो हेत आसा. तुवें हांगाचे सरकारी हॉस्पिटल आनी संशोधन केंद्र 2 फेब्रुवारीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जातले. भलायकी मंत्री विश्वजीत राणे, आमदार मायकल लोबो, जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर, जिल्हा पंचायत वांगडी श्रीकृष्ण हडमळकर, सरपंच अनिता साळगावकर आनी GSIDC लिमिटेडच्या वेवस्थापकीय संचालक रोहित कदम ह्या कार्यावळीक हाजीर आसतले. उत्तर गोंयचे जिल्होधिकारी अंकित यादव IAS हांणी 21 एप्रील 2026 दिसा शिरगांवांत जावपी वर्सुकी श्री देवी लयराईच्या जात्रेची तयारी आनी वेवस्थेचो नियाळ घेतलो. देवळाक वचपी रस्त्यांचेर गर्दी जावपी जोखीम घटकांचेर भर दिवन आदल्या घडणुका वयल्यान बसकेन चर्चा जाली. गर्दी वेवस्थापन, सुरक्षा उपाय, मुळाव्या साधन सुविधा खातीर तयारी आनी आंतरविभागीय समन्वय हांचे विशीं हे बसकेन चर्चा जाली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेंत चडांत चड तापमान 32.2 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 20.4 अंश सेल्सियस नोंद जाला. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेटांत आयज सांजे वेळार वडोदराच्या कोटंबी BCA स्टेडियमाचेर सर्तीच्या निमण्या लीग स्टेज मॅचींत दिल्ली कॅपिटल्स पंगड UP वॉरियर्स पंगडा आड खेळटलो. सांजे वेळार 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.